करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिम्।
சதாச்சாரம் கொடுக்கறதும் இடம்.
தத்ர சத்வம் நிர்மலத்வாத் பிரகாசகம் அநாமயம் சுகசங்கேன பத்நாதி ஞானசங்கேன சானக. சத்வ ஹா நிர்மலத்வ பிரகாசகத்வ அணி பீடாரஹிதத்வ या गुणांनी युक्त असतो. मी सुखी आणि मी ज्ञानी अशा प्रकारच्या भावांनी सत्वगुण बांधतो. निर्मल निर्दोष प्रकाशक मार्गदर्शक अशा पद्धतीने सत्वगुण काम करत असतो. सत्वगुण हा जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. सत्वगुण जर असेल तर जीवनाची एक अतिशय सुंदर अशी पातळी राहते. सत्वगुण जर असेल तर अर्थात सुख प्राप्त होतं, तो सुखाने बांधतो ही नंतरची गोष्ट आहे. पण सत्वगुणाचं एक स्वाभाविक सुख असतं. हे सुख ज्ञानाचं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये मलरहितता विषयांच्या संदर्भामध्ये विषयांपासून दूर राहणं, निर्मलत्व प्राप्त होणं, या निर्मलत्वाचं एक सुख असतं. ज्ञानाचं देखील एक सुख असतं. आणि सत्वगुणी जीवन जे पीडारहित आणि आरोग्यपूर्ण असतं त्यामुळं देखील एक सुख प्राप्त होतं. त्यामुळं सत्वगुणी जीवन हे सुखाकडे नेणारं असं जीवन असतं. सत्वगुणी मनुष्य हा ज्ञानाची संगत धरणारा असतो. रजोगुणी धनाची संगत धरणारा असतो. पण सत्वगुणी माणसाचं वैशिष्ट्य हे की सत्वगुणी मनुष्य आपल्या जीवनाने सुखी होतो, तसंच त्याला ज्ञान देखील प्राप्त होतं. पण भगवंत असं म्हणतात की त्या सुखाच्या संगतीने तो बांधला मात्र जातो आणि ज्ञानाच्याही संगतीने तो बांधला जातो. मी सुखी, मी ज्ञानी अशा प्रकारचा अभिमान त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आपण याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे व्याख्यान केलेलं आहे ते व्याख्यान आपण पाहतो आहोत. तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके वोढी जती मग खुडके मृग जैसा. सुख आणि ज्ञान याचे पाश लुब्धक अत्यंत लोभस्वाणा असा सत्वगुण टाकतो आणि त्या सुखामध्ये मनुष्य अडकून बसतो. सत्वगुणाचं अजून एक वैशिष्ट्य असं की कधी कधी सत्वगुण हा परमार्थ करायला देखील प्रवृत्त होत करत नाही. आहे या परिस्थितीमध्येच इतकं सुख वाटत असतं की अजून पुढचं सुख प्राप्त करावं असं सत्वगुणी माणसाला वाटत नाही. त्यामुळे कितीतरी चांगली चांगली मंडळी जी खरं म्हणजे परमार्थ करायला योग्य आहेत अशी मंडळी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये संतुष्ट असतात. इतकी आत्मसंतुष्ट असतात की याच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनामध्ये काही कमी आहे म्हणून मिळवावं असं त्याला वाटतच नाही. सुख ज्ञानाची पाशके वोढी जती मग खुडके मृग जैसा. मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुरक खोडी स्वयं सुख हे धाडी हातींचे गा. आपण सुख स्वरूप असताना त्याची जाणीव त्याला राहत नाही. खरं म्हणजे आत्मा सुखरूप आहे, पण सत्वगुण जे ज्ञान देतो त्या ज्ञानामुळं इतकी जाणीव निर्माण होते की त्या ज्ञानाचा आपल्या ठिकाणी अनुभव घ्यायचा आहे याचा विसर पडतो. आणि स्वरूपाचं सुख खरं म्हणजे हातींच, आपल्या आपल्या मालकीचं आपलं, पण ते बाजूला सारतो धाडतो. तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिखे, मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. तेव्हा विद्येची श्लाघा त्याला निर्माण होते, विद्येमुळे जो मान त्याला मिळत राहतो त्या मानाची श्लाघा त्याला निर्माण होते. जे कितीतरी चांगले चांगले गुण असतात त्या गुणांचीही श्लाघा त्याला निर्माण होते, एक प्रकारे अभिमान त्याला येऊन जडतो. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एक शिक्षक एका पंचक्रोशी मध्ये अत्यंत उत्तम रीतीने त्यांनी अनेक पिढ्यांना शिकवलं, अत्यंत निस्पृहपणे शिकवलं, त्याचा कोणताही फारसा वेगळा मोबदला अपेक्षित न धरता शिकवलं, जे मिळेल त्याच्यात समाधान मानलं. कितीतरी मुलं त्यांच्या हाताखालून गेली आणि मग नंतर शहरामध्ये जाऊन ग्रॅज्युएट झाली, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी झाली, खूप मंडळींवर त्यांचा उपकार झाला. अशा आदर्श शिक्षकांचा सत्कार त्या पंचक्रोशीत करायचं ठरलं. आतापर्यंत त्यांच्या वाट्याला कधीही तसा सत्कार आलेलाच नव्हता, पण सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की यांचा सत्कार झाला पाहिजे आणि म्हणून ठिकठिकाणी समारंभ झाले. असे दोन चार समारंभ झाले, छोटा परिसर होता. त्याच्यातला शेवटचा जो समारंभ होता तो त्या मनाने मोठा होता. त्या समारंभामध्ये जसे प्रत्येक समारंभात अनेक वक्ते बोलले तसं त्याही समारंभात अनेक वक्ते बोलले. आणि मग त्या गावाचे कोणीतरी एक सरपंच अथवा कुठले तरी सभासद सदस्य मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे असे ते बोलायला उठून उभे राहिले. ते त्यांचे विद्यार्थीच होते, शेजारी त्यांच्या बसलेले होते. तर ते उठून जाताना हे त्यांच्या कानात कुजबुजले की माझ्या नम्रतेबद्दल थोडस बोला असं म्हणाले. सत्वगुण कशा रीतीने बांधतो, सबंध जीवन खरंच नम्रतेने त्यांनी काढलेलं होतं, पण बहुधा त्या चारही ठिकाणी त्यांच्या नम्रतेबद्दल फारसा उल्लेख झाला नसावा. ते असं म्हणाले की माझ्या नम्रतेबद्दल देखील थोडस बोला. तेव्हा विद्या माने तोखे लाभ मात्रे हरिखे, सत्वगुणी माणसाला खूप हर्ष होतो, अशा सात्विक लाभाचा खूप हर्ष होतो, त्याला एक प्रकारे खूप अभिमान देखील असतो आणि तो पार हरखून जातो. इतका हरखून जातो की त्याच्यामध्ये त्याचं काही कदाचित बरं वाईट देखील होण्याची शक्यता असते, इतका हरखून जातो. मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे, म्हणे भाग्य ना माझे आजी सुखीये नाही दुजे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचे. आणि सात्विक गुणांमुळे विकार निर्माण होतात आणि त्या विकाराष्टके म्हणजे अष्टविकार त्याच्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यांनी परत त्याचा फुंज गर्व त्याला चांगलाच चढतो. आणि येणेही न सरे लाकण लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. आपण ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे, की विषय ज्ञाने होये गगना एवढा. आपण खरं म्हणजे ज्ञान स्वरूप असताना शब्द ज्ञानाचाच फार मोठा अभिमान बाळगतो अनुभव ज्ञानाच्या ऐवजी. आणि हे अनुभव ज्ञान आपल्याला अंतरलेलं आहे याचीही त्याला जाणीव राहत नाही. की विषय ज्ञाने होये गगना एवढा, आणि त्याच्या ज्ञानाचाच एवढा गौरव व्हायला लागतो की त्या गौरवामुळं अनेक विषय हात जोडून त्याच्या समोर उभे राहतात आणि त्या विषयाच्या प्राप्तीनी तो गगनासारखा फुगून जातो. सत्वगुणी माणसाला काय काय अर्पण होईल सांगता येत नाही. आणि त्याच्यातून विषय प्रवृत्ती निर्माण होते सांगता येत नाही. मी असं ऐकलेलं आहे की खान अब्दुल अली गफार खान सरहद्द गांधी म्हणून जे ओळखले जात असत, कुठले बलुचिस्तान का पाकिस्तानातल्या कुठल्या प्रांतातले, तर त्यांना भारत सरकारनी त्यांचा सन्मान करायचं ठरवलं म्हणून ते भारतात आलेले होते. तर त्यांची अट होती की प्रत्येक दिवशी किंवा ज्या ज्या ठिकाणी सन्मान होईल त्या त्या ठिकाणी मला किमान प्रत्येक ठिकाणी 2500 रुपये मिळाले पाहिजेत अशी अट होती. येतानाच कोणाला कल्पना नव्हती, हे नंतर बाहेर आलं. सरहद्द गांधी सन्मानासाठी म्हणून भारतात आले आणि अशा प्रकारची अट होती आणि त्यांचे किमान भारत सरकारने मोठं ऋण होतं असं मानत होते. शांतीचे पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुरस्कर्ते होते, त्यांना जे पैसे लागणार होते ते कार्यासाठी लागणार होते, काही गैरसमज नव्हता. त्यांच्या दिमतीला आयएएस मंडळी आणि संसदीय समितीचे एक 2-3 सदस्य असे ठेवलेले होते. तर एका संसद सदस्यांनी नंतर लिहून ठेवलं की रात्री 1:30 वाजता त्यांच्या खोलीमध्ये दिवा लागलेला आहे असं लक्षात आलं म्हणून मी डोकावलो. तर त्यांचा सन्मान झालेला होता तर ते पैसे मोजत होते. खरंच तेवढी रक्कम आपल्याला मिळते की नाही हे ते मोजत असताना मी पाहिले असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. सात्विक मनुष्य देखील भरपूर अडकतो म्हणून जे घेणं ही जी गोष्ट आहे, समाजाकडून घेणं अथवा कोणाकडूनही घेणं ही गोष्ट आपल्याला काय काय चिकटवेल काही सांगता येत नाही. कदाचित लोक देतात तेव्हा आपण आपल्या स्वतःला योग्य समजायला कधी सुरुवात करू काही सांगता येत नाही. त्याच्यातून विषयाची निर्मिती होईल काही सांगता येत नाही. विषय सेवनाची आवड निर्माण होईल काही सांगता येत नाही. आणि जर तसं मिळालं नाही तर मन खट्टू होईल काही सांगता येत नाही. सात्विक गोष्टींचा देखील, सात्विक गोष्टींची देखील जी समाज कदर करतो त्याच्यामुळं सात्विक मनुष्याला स्वतःला काही धोके संभवतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण जी ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे की विषय ज्ञाने होये गगना एवढा, रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे ध्यानी धानी, तो दो दाणा मानी इंद्रू नामी. राजा खरा म्हणजे चक्रवर्ती सम्राट स्वप्नामध्ये रंक झाला असं त्याला स्वप्न पडलं, पडू शकतं. राजाला देखील आपण रंक झालो असं स्वप्न पडू शकतं. रंकालाही कधी कधी आपण राजा झालो असं स्वप्न पडू शकतं. आणि राजाला रंकपणाची फार भीती असते. जितकी संपत्ती जास्त तितका आता हे आहे हे असंच राहू देत अशा प्रकारची भावना. काय पुण्य केलेलं होतं, कशामुळे आली कोण जाणे, कसे आपण या कुळात जन्माला आलो म्हणून आपण राजा झालो, आता हे असंच टिकून राहावं ही भीती फार असते. कोणी श्रीमंत होतात जेव्हा खूप, तेव्हा श्रीमंत मनुष्य जास्त घाबरत असतो. आता हे असंच टिकावं आणि याच्यातलं कोणतंही जाऊ नये, नुकसान होऊ नये, आपण असेच असावं एवढंच नव्हे तर हे वाढत जावं अशी एक भीती धनिकाला असते. धनिक मनुष्य जितका पत्रिका दाखवत फिरतो तितका गरीब मनुष्य दाखवत फिरत नाही. त्याला असं वाटत राहतं की आहे हे असंच टिकून राहावं. त्यातही राजासारखा जो मनुष्य असतो तो कुळामुळं ज्या कुळात जन्माला आला म्हणून राजा झालेला असतो, त्यामुळं त्याला रंकपणाची भीती ही कायम असते. कारण बाकीच्यांना जरी कळलं नाही तरी त्याचं त्याला कळत असतं आपल्या ठिकाणी गुण काय आहेत, आपली श्रेष्ठता नक्की आहे नाहीये, कशानी आहे. आणि ही भीती राजाला रंकपणाची स्वप्न कधी कधी पाडू शकते. रावो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी तो दो दाणा मानी इंद्रू नामी. स्वप्नामध्ये रंकपणानी भिक्षा मागत फिरत असताना दोन दाणे मिळाले तर त्याला असं वाटतं की बस केवढी मोठी सोय झाली, आता माझी तुलना इंद्राशीच होईल असं राजाला रंक झाल्यानंतर स्वप्नात भिक्षा मिळाल्यावर दोन दाणे असं वाटतं. तैसे गा देहातीता झाले या देहवंता. तसा हा खरं म्हणजे देहातीत असताना तो देहवंत झाल्यामुळं हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने. बाह्य ज्ञानाने त्याच्यामध्ये असा एवढा फरक पडायला सुरुवात होते. प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे किंबहुना सुझे स्वर्गवरी. प्रवृत्ती शास्त्र म्हणजे कर्म, कर्मामधली प्रवृत्ती म्हणजे कर्म प्रवृत्ती. आणि ही प्रवृत्ती देखील कोणती कर्म करणीय आहेत अशा प्रकारचं शास्त्र. कोणती कर्म करणीय आणि कोणती कर्म अकरणीय याला प्रवृत्ती शास्त्र असं म्हणतात. भगवद्गीता असं म्हणते की कोणती करणीय कर्म आहेत, नित्य आणि नैमित्तिक. ही करणीय कर्म आहेत. नित्य कर्म म्हणजे स्वधर्मयुक्त अशी कर्म, कर्तव्यात्मक कर्म, विहित कर्म, वाट्याला आलेली कर्म, गुणकर्म विभागाने आपल्या वाट्याला आलेली कर्म, कर्तव्यात्मक पाहिजेत. तसंच नैमित्तिक कर्म आहेत. नैमित्तिक कर्मामध्ये परंपरेने असं सांगितलं जातं की श्राद्ध पक्षादी कर्म ही नैमित्तिक कर्म, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म म्हणजे संध्या, वैश्वदेव, उपासना ही नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म म्हणजे श्राद्ध पक्ष इत्यादी. पण खरा चांगला अर्थ असा आहे की नित्य कर्म म्हणजे विहित कर्म, कर्तव्यात्मक कर्म, स्वधर्मयुक्त अशी कर्म आणि नैमित्तिक कर्म म्हणजे जशी आता गुरु पौर्णिमा येईल, रामनवमी येईल, गोकुळाष्टमी येईल, पारमार्थिक दृष्ट्या कितीतरी चांगले महत्वाचे दिवस येतील तेव्हा नैमित्तिक रीतीने काही विशेष कर्म करणं. पण प्रवृत्ती शास्त्र ज्याला म्हटलेलं आहे ते प्रवृत्ती शास्त्र स्वर्गाकडे जाणारी कर्म कोणती हे सांगणारं शास्त्र आहे. शास्त्रीय अर्थ जर त्याचा पाहायचा झाला तर कोणती कर्म करावीत की जेणेकरून मनुष्य इहलोकीचं जीवन धन्य करतो, कितीतरी उत्तम पुण्य जमा करतो आणि परलोकामध्ये त्याला फार चांगली जागा मिळते, याला प्रवृत्ती शास्त्र असं म्हटलेलं आहे. कर्माकर्म ज्ञान उत्तम रीतीने जाणतो. प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे. आणि काय यज्ञ विद्या वगैरे असेल, अग्निहोत्र असेल, वैश्वदेव असेल, आणि इतरही काही यज्ञ असतील, यज्ञ विद्या असतील, दत्तयाग, विष्णू याग इत्यादी, आणखी कामनिक यज्ञ असतील, या सगळ्या यज्ञ विद्येची त्याला उत्तम जाण असते. सत्वगुणी मनुष्यच याच्यात पडणार. करणीय आणि अकरणीय कर्म याच, कारण प्रकाशकम हा त्याचा विशेष असल्यामुळं, ज्ञान हे त्याचं विशेष असल्यामुळं तो प्रवृत्तीशास्त्र जाणतो, यज्ञ विद्या देखील तो जाणतो. रजोगुणी किंवा तमोगुणी मनुष्य यज्ञ विद्या जाणणार नाही, प्रवृत्तीशास्त्र जाणणार नाही, सत्वगुणी मनुष्य जाणेल. किंबहुना सुझे स्वर्गवरी, एवढंच नव्हे तर स्वर्गाला देखील परिपूर्ण रीतीने जाणतो. शब्दाचा इतका अभ्यास अभ्यास होत राहतो की तो इथं बसून स्वर्गाचं सगळं खडान खडा समजून चुकतो. असेल शब्दाचंच, पण अगदी जसं माहीत असल्यासारखाच बोलायला सुरुवात करतो. त्यामुळे सात्विक मनुष्य पुण्यकर्म, त्या पुण्यकर्माची फळं तुला मिळणार असं सांगतो, तुला उत्तम गती मिळणार असं सांगतो. आणि म्हणे आजी आन, मी वाचून नाही सज्ञान. आणि मग म्हणायला सुरुवात करतो की आजच्या काळी माझ्या खेरीज अधिक या बाबतीत कोणी ज्ञानी नाहीये असं म्हणायला सुरुवात करतो. खरं म्हणजे या स्वर्गाबद्दल तो कुठं आहे काय आहे इथं ज्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. स्वर्गामध्ये प्रत्यक्ष न जाता इथं त्याच्यावरच विश्वास ठेवून आपलं सगळं चालतं. मी अशी एक गोष्ट ऐकली की एकदा एका एक असाच प्रवृत्तीशास्त्र उत्तम जाणणारा आणि स्वर्गाचं सुद्धा उत्तम रीतीने ज्ञान असणारा मनुष्य इथं निवर्त आला आणि तो पाहत होता की आपली केवढी मोठी अंत्ययात्रा निघालेली आहे, वर चाललेला होता, पण त्याचा देह कसा सजवलेला आहे, कसा ट्रक मध्ये घातलेला आहे, कसे हजारो लोक त्याच्या अंत्ययात्रेला आहेत, लोक हमसाहमशी रडतायत, स्तुतीपर भाषण होतायत, आणि तो वर जात होता. कुठेतरी वेगळ्या अज्ञात लोकाला तो जात होता. आणि तो तिथं पोहोचला तरी देखील त्याला इथली ती यात्रा दिसतच होती, त्याला फार समाधान वाटत होतं. आणि त्याला असं वाटत होतं की इथं आपण गेलो की तिथं लगेच पोचायला पाहिजे. खरं म्हणजे ज्या पद्धतीची कर्म आहेत आणि ज्या पद्धतीची आपली अंत्ययात्रा आहे त्या अर्थी आपली तिथं जागा तर कोणीतरी धरूनच ठेवलेली आहे, आपली वाट पाहतात. तो वर जाताना ज्या ठिकाणी पोचला त्या ठिकाणी एक भलं मोठं दार, इतकं मोठं लाकडी दार त्यांनी पाहिलेलं नव्हतं. ते वाजवायचा प्रयत्न केला तर आवाज देखील येईना त्याच्या बोटाने, कळेना की हे कसं काय आता उघडणार. इकडं तिकडं पाहिलं तर मोठमोठे बुरुज. आणि तिथं तो दार वाजवायला लागला, त्याचा तो आवाज जाईना देखील. तेवढ्यात काही काळ गेल्यानंतर वरच्या बुरुजावरून त्याच्या अंगावर प्रखर काही प्रकाश पडल्यासारखं वाटलं, तर कोणी अति मानव तिथून आपल्याकडे पाहतोय असं त्याच्या लक्षात आलं. त्याला वाटलं की साक्षात इथला राजा म्हणजे इंद्रच आपल्याला पाहायला आला आणि आता दार उघडेल आणि आपल्याला आत घेऊन जाईल. तर तो तिथला एक सामान्य पहारेकरी होता. तो खाडाखुणा करून ओरडून सांगत होता की पहा अजून दिसतीये तिथं माझी अंत्ययात्रा. आणि इथं दारं कशी उघडली नाहीत अजून? तर तो म्हणाला की इथं खूप ठिकाणाहून लोक येतात, तुम्ही कुठून आलेला आहात? तर तो म्हणाला की मी पृथ्वीवरून आलेलो आहे. तुम्ही कोणत्या पृथ्वीवरून आलेले आहात, त्याचा आयडी काय? त्याला कळेना की आपल्या पृथ्वीचा इथं असलेला आयडी आपल्याला कसा काय करणार, अशीही काही गोष्ट आहे की काय? हो म्हणाला की आम्ही अनेक लोकातून इथं मंडळी येतात, त्या त्या ठिकाणचे आयडेंटिफिकेशन नंबर असल्याखेरीज आम्हाला कळणार कसं की तुम्ही कुठल्या पृथ्वीवरून आलेले आहात? इथं बऱ्याच पृथ्वींवरून लोक येतात, त्यामुळे इथं जे प्रवृत्तीशास्त्र आणि स्वर्गाबद्दलची माहिती आहे ती प्रत्यक्ष तिथं गेल्यावर काय आणि कशी असते याचं अजून कोणाला कळलेलं नाहीये. तो म्हणाला की एवढी मोठी अंत्ययात्रा तुम्हाला दिसतंय म्हणाला काहीतरी खाली, पण तुम्ही काय केले ते आम्हाला तपासायला लागेल. कशा करता एवढे लोक जमलेत? आणि खूप लोक जमलेत एवढ्याने इथं प्रवेश मिळत नसतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं चालतात. किती लोक मागं आहेत याच्यावरून इथलं श्रेष्ठत्व ठरत नाही. त्याला कळे ना की इथं प्रवेश मिळवायचा कसा, पण पृथ्वीवर मात्र जबरदस्त अभिमान असतो. प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे किंबहुना सुझे स्वर्गवरी आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. चातुर्य रूपी चंद्र ज्या गगनामध्ये मोठ्या सहजतेने लीलया असा धारण केला जातो, तसं माझं चित्त चातुर्य सहज गत्या धारण करणार असं आहे. मी सगळं जाणतो, प्रवृत्ती शास्त्र जाणतो, यज्ञ विद्या जाणतो, यज्ञाची फळं देखील असे लोक छातीवर हात ठेवून सांगतात की असं केलं म्हणजे असं होणार आहे, तसं केलं म्हणजे तसं होणार आहे. मध्यंतरी मी कुठल्या तरी एका ग्रंथाच्या प्रकाशनाला गेलो होतो, बरेच दिवस झाले त्याला. त्याच्यात कोणतं कर्म या जन्मात केलं म्हणजे कोणती गती प्राप्त होते असे सिद्धांत मांडणारा एक ग्रंथ होता. त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते होतं, प्रमुख पाहुणे किशोरजी व्यास आणि अध्यक्ष ज्ञाननाथजी रानडे. तो ग्रंथ एक दिवस आधी माझ्याकडे पाठवून दिला आणि या प्रकारचं सगळं तिथे लिहिलेलं होतं की अमुक अमुक कर्म प्रधान कर्म असतील तर मग उंदराचा जन्म होतो, अमुक तर याचा जन्म, अमुक त्याचा जन्म होतो. मी त्यांना तिथं बसल्या बसल्या विचारलं की हे सगळं तुम्हाला समजलं कसं, कुठून हे? तर ते म्हणाले मोठा अभ्यास मी केलेला आहे याचा. तिथं मी काय बोललो ते तुम्हाला सांगत नाही, कारण भगवद्गीतेमध्ये असं काही नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये असं काही नाहीये, दासबोधात असं काही नाहीये. मनुष्यानी देह ठेवल्यानंतर त्याचा ट्रॅक संपला, कोणीही नाही सांगू शकत. आणि जेव्हा जन्म येतो तेव्हा त्यांनी मागं काय केलेलं हे कोणी नाही सांगू शकत. आणि भगवंत देखील चौथ्या अध्यायामध्ये म्हणतात की हे सगळं जाणणारा मी आहे, मानवी क्षमतेमध्ये नाही म्हणून तू जाणत नाहीस. मी हे सगळे जाणतो, माझे जन्म तू नाही जाणू शकत. जाणू शकत नाही म्हणजे अशा करता की मानवी क्षमतेमध्ये ते नाहीये, पूर्वजन्माचं ज्ञान नाहीये, या जन्माच्या नंतरचं ज्ञान नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एक प्रकारे अंदाजपंचेच असतात, पण तो मात्र सांगत असतो की मला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मी मोठा अभ्यास करून मिळवलेलं आहे. प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे किंबहुना सुझे स्वर्गवरी, आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. केवढं चातुर्य त्याला वाटत असतं, फटाफट सांगत असतो हा यज्ञ कर, तो यज्ञ कर, हे अनुष्ठान कर, हा जप कर, ही एवढी एवढी अक्षर म्हण, हा मंत्र घे. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावूनी कानी बैलाची करी वाणी पांगुळाची. या अशा प्रकारचं सत्व, ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावूनी कानी, सुख आणि ज्ञान या दोन दोऱ्या जणू कानाला लावून, सुख ज्ञानी जीवासी लावूनी कानी बैलाची करी वाणी पांगुळाची. या पांगळा जसा बैलाला ओढायचा प्रयत्न करतो तशा प्रकारे हे सत्वगुण सुख आणि ज्ञान या दोन दोऱ्यांनी जणू जीवाला बांधून ओढायचा प्रयत्न करतात. आता हाची शरीरी रजे जियापरी बांधीजे ते अवधारी सांगिजेल. आता सत्वगुण झाल्यानंतर आता हाच रजोगुण जर असेल तर कसा बांधतो. आता हाची शरीरी रजे जिया परी बांधी देते अवधारी सांगेल. देहाला शरीराला मनुष्याला रजोगुण कशा रीतीने बांधतो ते आता सांगतो, असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या श्लोकाची प्रस्तावना केली. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम. रज म्हणजे रजोगुण, रागात्मकम विद्धी विषय वासना रूप असा अनुराग रूप असा रजोगुण आहे. रजो रागात्मकम विद्धी तो वासना रूप आहे असं तू जाण. तृष्णा संग समुद्भवम आणि या वासनांमधून तृष्णा म्हणजे ती वासना अधिक अधिक भोगावी अशा प्रकारची इच्छा. आणि या वासनांचा संग रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन निबध्नाती कौन्तेय. आणि हे जी तृष्णा आणि संग किंवा आसक्ती विषयांसंबंधी तृष्णा आणि विषयांची आसक्ती तन निबध्नाती कौन्तेय जीवाला बांधतात बांधून ठेवतात. कर्म संगेन देहिनम कर्म प्रवृत्तीनी कर्माचा अत्यंतिक संग राखून देही जो असतो त्याला जीवाला बांधून ठेवतो रजोगुण. रजो रागात्मकम विद्धी रज हा वासना रूप आहे. आपली वेळ संपत आली खरी. राग म्हणजे अनुराग. अनुराग हा शब्द विषयांच्या संदर्भात वापरला जातो. विषयांची जी प्रीती असते ती प्रीती स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येक इंद्रियाचा आपला आपला विषय असतो आणि त्या त्या विषयासंबंधी त्या इंद्रियाला अत्यंतिक प्रेम असतं. त्या प्रेमाला राग किंवा अनुराग असं म्हटलेलं आहे. ही जी अनुरागता आहे ती अनुरागता हा फार प्रेमाचा विषय आहे. डोळ्याचे जे विषय आणि त्यासंबंधी असणारं अत्यंतिक प्रेम रूप ही एक गोष्ट अशी आहे की त्या रूपापोटी जे रूपाच्या आकर्षणापोटी आपल्या स्वतःला देखील विसरून जाणारे लोक असतात. स्वामीजी सांगत असत की त्यांच्या जवळ राहणारी एक मुलगी मुंबईला नोकरी करता म्हणून काही काळ होती तेव्हा स्वामीजींना सगळे बाळासाहेब असं म्हणायचे. तर एकदा ती दुकानात आली आणि गमतीने सांगत होती की बाळासाहेब मी जात असेल ऑफिसला तेव्हा इतका अप टू डेट असा एक तरुण मुलगा बस स्टॉपवर रोज माझ्याच बसमध्ये चढायचा. तो दिसायला इतका देखणा होता की कधी कधी जर थोडं लवकर गेलं तर तो दिसावा असं वाटायला लागायचं आणि जर तो दिसला नाही तर थोडीशी चुटपूट लागायची की आज हा मुलगा दिसला नाही. असा क्रमच झाला की तो मुलगा आपल्याला दिसावा आपण त्याला पाहावं आणि जवळपास रोज तो मुलगा दिसतच असे. मी रूपाबद्दल सांगतोय. आणि मग काही दिवसांनी तिला असं वाटायला लागलं की हा मुलगा खरंच चांगला आहे, याला एकदा विचारावं की हा काय नोकरीला जातो का काय करतो, याला लग्नाचंही विचारावं की काय, असे नंतर विचार माझ्या मनात यायला लागले असं ती मुलगी स्वामीजींना म्हणाली. ती मौजेनी सांगत होती. आणि एके दिवशी बसमध्ये चढून मी बसले आणि रिकामी सीट होती म्हणून तिथं माझ्या शेजारी तोच मुलगा येऊन बसला आणि मला विचारायला लागला की शालात जातो काय. तेव्हा कळलं की अरे हा बाल्या कोकणातला मुलगा नको आपल्याला. म्हणजे रूप ही गोष्ट अशी असते, त्याचं बोलणं त्याचं चालणं शालात जाताव काय असं म्हटल्याबरोबर ती म्हणाली मी सावध झाले की आपण या मुलामध्ये उगीच अडकत चाललेले होतो. रूप ही गोष्ट कशी अडकवते, प्रत्येक गोष्ट माणसाला अडकवते. शब्द अडकवतो, स्पर्श अडकवतो, रूप अडकवतो. विषयांमध्ये मनुष्य अडकणं ही त्या इंद्रियांची तर कमजोरी आहेच एक प्रकारे, पण इंद्रियांचा स्वाभाविक देखील गुण आहे. रजोगुण हा वासनारूपच आहे आणि या वासना सर्व विषयांच्या संदर्भातल्या वासना. तृष्णा आणि आसक्ती याचा उद्भव या रजोगुणातून प्रकर्षाने होतो आणि अशा प्रकारच्या वासना पूर्ण करण्यासाठी म्हणून अतिकर्म करणं, कर्माच्या फेऱ्यामध्ये स्वतःला अडकून घेणं हे रजोगुणी व्यक्ती न चुकता करते. रजो रागात्मकम विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम. जो देही असतो, जीवात्मा असतो, त्याला बांधतो, कर्मसंगाने बांधतो. रजोगुणी व्यक्ती अतिकर्म करणारी असते. कर्म न करता राहणं हे तिला फार कठीण जातं आणि या कर्माचा सगळा रोख विषयाकडे असतो आणि हे विषय तृष्णा वाढवतात आणि आसक्ती वाढवतात आणि तृष्णा आणि आसक्ती वाढवतात आणि तृष्णा आणि आसक्ती काही सुख देखील देतात. त्या सुखाच्या लालसेपोटी तो अजून कर्म करतो, अजून विषय भोगतो आणि ते विषय भोगून अजून तृष्णा वाढवतो, अजून आसक्ती वाढवतो. अशा प्रकारचा हा जो रजोगुण आहे त्या रजोगुणाची वैशिष्ट्य आता भगवंत जी सांगतायत आपण पुढच्या वेळेला जास्त विस्ताराने पाहू. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. आपण ही ओळखावं की रजोगुण नक्की काय काय जीवनामध्ये करतो आणि आपल्या जीवनामध्ये देखील तो किती प्रमाणात आहे. सत्वगुण काय काय करतो आणि आपल्या जीवनात किती प्रमाणात आहे, तमोगुण काय काय करतो आणि आपल्या जीवनात किती प्रमाणात आहे, सत्वगुणाची वैशिष्ट्य काय आणि सत्वगुण नक्की कोणत्या ठिकाणी मनुष्याला बद्ध करतो, रजोगुणाची वैशिष्ट्य काय, रजोगुण नक्की कसा बद्ध करतो, मोक्षाकडे असणारा जो प्रवास आहे तर तो प्रवास खुंटीत होऊन तो बद्ध कसा होतो आणि तमोगुणाच्या मोहामध्ये कसा, मूढतेमध्ये कसा मनुष्य सापडतो, हे सगळं भगवंतांनी अशा करता सांगितलेलं आहे की 13व्या अध्यायापर्यंत ज्ञान सांगितल्यावर थोडस तरी इंट्रॉस्पेक्शन पाहिजे ना, आत वळून पाहायला पाहिजे की आपण कोणत्या गुणांचे आहोत, आपल्या प्रकृतीचं मिक्सचर काय आहे आणि अशा प्रकारे सत्व रज आणि तम याच्या मिश्रणाची प्रकृती लाभलेली असताना आपल्याला जर नक्की समजलं तर आपण आता नक्की जसे आहोत तसे का आहोत हे देखील समजून येईल. कधी कधी कुठल्याही माणसाला म्हणजे आपण कसे आहोत आणि काय आहोत याचा विचार न करता आपण मुक्त व्हावं असंही वाटू शकतं. स्वाभाविक प्रेरणा देखील आहे जीवाची, कारण जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. मात्र आपण ब्रह्म होण्याच्या आड आपणच नेमके कसे आलेले आहोत हे कळणं हे फार अगत्याचं आहे. हे जर नाही कळलं आपल्याला तर आपण निष्कारण झुरत बसतो की अजून ते होत नाहीये. पण आपल्याला नक्की कशावर विजय मिळवायला पाहिजे आणि नक्की आपण काय गोष्ट करायला पाहिजे हे जर याचा जर पत्ता लागला तर त्या गोष्टीवर इलाज करणं आणि ब्रह्मप्राप्ती करता उपाय करणं या दोन गोष्टी सायमल्टेनियसली घडतील, एका वेळीला घडतील आणि तशा घडाव्यात म्हणून हे विवरण हे निरूपण भगवंतांनी केलेलं आहे. आणि आपणही इथं जे काही प्रवचन म्हणून मी बोलतो आणि तुम्ही ऐकता त्याचाही रोख असा जर असला तरच उपयोग आहे. आपली प्रकृती ओळखणं आणि त्यामुळं आता जसे आपण आहोत तसेच आपण असणार नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे हे आपल्याला कळणं आणि मग त्याच्यातून सुटण्याची धडपड, गुणातीत होण्याची धडपड ही त्याच्या पुढची वस्तू आहे. तोही विषय भगवंतांनी याच अध्यायात सांगितलेला आहे. आपण यथावकाश बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी हरी हरी. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.